আনু নয়, আনুরধু, আনুরধি বলাতে যা। তো আনাধি আহে হা ত্যাচার কেলেলা আরোপ নাহি, अज्ञानाचा आरंभ कधी झाला आणि अज्ञानाचा अंत कधी झाला, जोपर्यंत अज्ञान आहेच आहे तोपर्यंतच तो अनादि वाटतो। एरवी जर या संसार वृक्षाला प्रारंभच झाला नाही म्हणजे ज्ञानच असेल तर हा संसार वृक्ष मुळातच निर्माण होत नाही, मग तो अनादि कसा म्हणायचा असं ज्ञानेश्वर म्हणत। जे संसार वृक्षाचे काही साचो कारण तो नाही, संसार वृक्ष हीच गोष्ट जर साचो कारण म्हणजे खरी नाही, मग माती दया आधी काही कोण होईल म्हणजे नाहीच आहे, त्याचा आरंभ तरी कसा असेल। जो साच जेथून उपजेल तया ते आधी हे साचे, आता नाहीची तो म्हणजे कोठोनिया, तो खरं म्हणजे जो निर्माण होतो त्याला आधी हे बोलणं शास्त्र। आता हा संसार वृक्ष जर झालाच नाही तर त्याला आधी आहे असं तरी कसं म्हणता येईल, हे सगळं आर्ग्युमेंटेटिव्ह आहे, हे सगळं ज्ञानाच्या पातळीवरून लिहिलेलं आहे, सांगितलं जात आहे ज्ञानाच्या पातळीवरून। जेमतेम तर्काने आपण ज्ञानाची पातळी काय आहे ती समजावून घेतो आहोत आणि ही ज्ञानाची पातळी समजावून घेऊन मूळ अज्ञानाच्या भूमिकेतूनच खरं म्हणजे आपण हे ऐकतो आहोत। असं असल्यामुळं संसार वृक्ष झाला नाही हे आपल्याला पटत नाही, संसार वृक्षच मुळात नाही हे आपल्याला पटत नाही, त्याचा अंत आहे हेही आपल्याला पटत नाही, अंत असे कसा, आपण झालो त्याच्या आधी जग होतं का नव्हतं, आपण नसू तेव्हा जग असेल की नसेल, आपण झालो त्याच्या आधी जग होतं, एक प्रवाह आहे, अनुसूत प्रवाह आहे, त्या प्रवाहात आपण आलो आणि आपण नसू तेव्हा आपण नसू तेव्हा देखील, हे असंच सगळं चालणार आहे। सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, असेच वारे नद्या वाहतील, काय थांबणार आहे। ज्याला ज्ञानेश्वर महाराज नाहीच आहे असं म्हणतात तो संसार वृक्ष खरंच नाहीये। याच्यातून फक्त मी जाईल हे असंच सगळं चालू राहणार आहे आणि मृत्यूच्या वेळेला खरी भीती हीच असते की हे सगळं असंच असं असताना ज्या पलंगावरून मी हलूही शकत नाहीये, मला खरं म्हणजे शेजारची खोली पाहिजे, जिना उतरून जायचं आहे, रस्त्यावर जायचं आहे, लोकांना भेटायचंय, पण मला माझा हात देखील उचलता हलवून येत नाहीये। मी जाणार ही कल्पना देखील मला असं आहे, मी असावं अशीच माझी कल्पना आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये अवतीभोवतीचे लोक भेटायला येतात। मला आठवतं की हेच प्रवचन पण सोमवारी आमच्या घरी होत असे तेव्हा लोक अगदी कमी येत असत, जवळपास 8-10 जण येत असत आणि आमची जी पुढची खोली होती तिथंच माझ्या आजीचं अंथरूण होत। त्या अंथरुणाच्या बाजूलाच मी बसत असे आणि एक 8-10 लोक आम्ही गोल करून बसत असो, ती देखील ऐकायला बसायची किंवा कधी पडून असायची। त्यांना आठवत असेल अर्जुन सारख्यांना, अभिजित सारख्यांना, आणि मग अशी वेळ आली तिची तब्येत कमी होत होत अशी वेळ आली की तिला बाहेरच्या खोलीत ठेवणं शक्य नाही असं वाटायला लागलं. जेव्हा आमच्या दादांनी मी तिला सांगितलं की आपण तुझ्या अंतरून आत घेऊ, तेव्हा ती तयार होईल ना. मी इथं झोपणार आहे म्हणाली, मी आत येणार नाही. आम्हाला कळेना. माझ्या वडिलांनी तिला थोडा वेळ सांगितलं, समजावून ती नाही म्हणाली. परत संध्याकाळी तोच विषय. तेव्हा ती म्हणाली की मी एकदा आत गेले की परत हे दिसणार नाही मला. या मनस्थितीची आपल्याला कल्पना येत नाही. मी एकदा आत गेले की गेले म्हणाली. आत गेले की बाहेरचं दिसणार नाही. इथं मला सगळं दिसतं. जिन्याने येणारे जाणारे लोक येतात असतात. इथं टीव्ही आहे. आपल्याला असं वाटतं की काय अनुभवण्यासारखं करते. याच्यात किती सोय आहे. तिने आत असावं आणि तिला असं वाटत राहतं की मी एकटी पडेल आत गेलो की. अशा व्यक्तीला संसार वृक्ष नाही असं सांगितलं तर खरं वाटेल. हे सगळं अज्ञान आहे असं सांगितलं तर खरं वाटेल. तुम्ही विश्वास ठेवा की अशा व्यक्तीला जसं खरं वाटणार नाही तितकं खरं न वाटतं आता आपण ऐकतो आहोत. आता आपलं ऐकण्याचं जे मान आहे तेही तितपतच आहे. आपल्यालाही काही असा दृढनिश्चय झालेला नाही की संसार वृक्ष नाहीच आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्या कलेंनी सांगतायत ते, जे ठासून सांगतायत ते, आपण केवळ आर्ग्युमेंट ऐकतोय आणि म्हणतो की काय लिहिलंय. म्हणून जन्मना आहे ऐसिया सांगो कवण माये. या लागी नाही पडण्याची होईये अनादि हा. खरं म्हणजे याला सुरुवात नाही, या संसार वृक्षाला जन्म नाही, आधी नाही आणि याला अस्तित्व देखील नाही. ऐसिया सांगो कवण माये असं जर असेल तर या संसार वृक्षाची माया, या संसार वृक्षाची माता कोण आहे म्हणून सांगायचं? कोणी याला जन्म दिलाय म्हणून सांगायचं? मुळात हा जन्मालाच आला नाही. जो ज्याला अस्तित्वच नाही त्याची आई कोण आहे म्हणून काय सांगायचं? म्हणून जन्मना आहे ऐसिया सांगो कवण माये. कोण याची माय आहे म्हणून सांगायचं? या लागी नाही पडेची होये अनादि हा. हा अनादि खरा पण याचं स्वरूप नाही असंच आहे. नाही पडानेच हा अनादि आहे. अज्ञानी याला अनादि म्हणतात आणि ज्ञानी याला हा नाहीच आहे असं म्हणतात. वांझेची या लेखा कैची जन्मपत्रिका. नवी मिळी भूमिका के करू का. आकाश निळं दिसत म्हणून आकाशाच्या पलीकडं काहीतरी निळी भूमिका किंवा निळी जमीन आहे म्हणून त्या जमिनीचा रंग आकाशाला लागलेला आहे म्हणून आकाश निळं दिसत असं म्हणायचं की काय? वांझेची या लेखा कैची जन्मपत्रिका. नवी निळी भूमिका के कल्पू का. काही एक भूमिका आहे, काही एक कॅनव्हास आहे आणि त्याच्यावर मग चित्र रेखाटलेलं आहे. जर भूमिकाच नसेल तर चित्र नाही असू शकत. इथं चित्र जी आहे या सगळ्याला अधिष्ठान आहे आणि अधिष्ठान भलतच आहे. ही सगळी रंगाची किमय आहे. तसा निळा रंग दिसतो आहे म्हणून कसला तरी निळा पडदा आहे असं म्हटलं तर पडदा आहे की काय? मुळातच नाहीये. व्योम कुसुमांचा पांडवा कवणे देखू तोडावा. आकाश पुष्प ख पुष्प त्याचं देश कोणी तोडावं जे फुलच मुळात अस्तित्वात नाही. म्हणून नाहीया ऐसिया हवा आदी कैची म्हणून जे मुळातच नाहीये असं हे भव संसार संसाराचं रहाड गाडलं हे निर्माण झालं असं कसं म्हणता येईल? याला आधी नाही, जैसे घटाचे नाही पण असतच असे केले निर्णय घट केलेला आहे म्हणून घटाच अस्तित्व आहे. घट कोणीतरी बनवला पण जेव्हा घट नाही असं म्हणतो तेव्हा नसलेला घट काही नाही या भावाने कोणी करत म्हणून दाखवाव की हा घट नाही. इथं खांब आहे तर खांब केलाय म्हणून खांब आहे. खांबाचं नसते पण कोणी निर्माण करत की काय? कसं ज्ञानेश्वर महाराज विचार करतात, जैसे घटाचे नाही पण असं जशी असेल त्याचं नाही पण हे सत्य आहे. केले न मिळणं केलं नाहीये म्हणून नाही पण सत्य आहे. घट बनवला की असते पण आलं पण नसते पण जे घटाचं आहे नाही पण आहे ते निर्माण करण्यासाठी काहीच करायला लागत नाही. तैसा समूळ वृक्ष जाण अनादि हा तसा हा वृक्ष समूळ अनादि आहे. याला आरंभच नाही, आरंभ नसल्यामुळेच हा नाहीये. अर्जुना ऐसे मी पाही अद्यंतु यया नाही माझी स्थिती आभासे काही तरी टवाड होते. अशा प्रकारे अर्जुना ज्याला आधीही नाही आणि ज्याला अंतही नाही ज्या वेदांताचा सिद्धांत आहे की ज्या वस्तूंचा ज्या वस्तूची सुरुवात नाही ज्या वस्तूंचा शेवट नाही ज्याचा आधी खोटा आणि ज्याचा अंत खोटा त्याचं मधलं असते पण देखील खोट टवाळ आपल्याला दिसते ते सगळं टवाळ मिथ्या. ज्ञानेश्वर मिथ्या ज्याला सुरुवात नाही ज्याची सुरुवात मिथ्या ज्याचा शेवट मिथ्या त्याचं मध्य देखील मिथ्याच. ब्रह्मगिरी कुणी न दिले आणि समुद्रीही किर न दिले. ब्रह्मगिरीवरून निघालेली नाही नदी. ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरावरून निघालेली नाही. तिथं उगम जिजा नाही आणि समुद्रीही किर न दिघे आणि समुद्रातही ती प्रवेश करत नाही. माझी दिसे वाऊगे मृगामू जैसे पण मध्ये जे दिसत ते वाऊग मृगामू मृगजळ केवळ. तैसा आत्यंती किर नाही आणि साचची नव्हे कही तरी नटिकेपणाची नवाई पडी मासे का. त्याला आधी अंत खरोखर नाही आणि याला प्रश्नही अस्तित्व नाही तरी नटिकेपणाची नवाई पडी मासे का. पण याच हा जर खोट म्हणायचा झाला तर याला धड खोटाही म्हणता येत नाही. आज सर होत नाही ऐकायला थोडं आणि कदाचित खेळ होऊन बसते. मला असं सांगत होते माग असाच एक विषय चाललेला होता आणि हे जगत उत्पन्न झालं की न झालं याच्याबद्दल वेदांत कसं आणि काय सांगतो. हे वृत्तीजन्य असंच आहे. वृत्तीला जसं भासतं तसं हे जगत. हे जगत जसं आपल्याला दिसतं तसंच आहे असं म्हणायची ही सोय नाही. जसं आपल्याला जेवढे रंग दिसतात तेवढेच रंग आहेत असं म्हणायची सोय नाही. प्रत्येक प्राण्याला काही प्राण्यांना चार रंग दिसतात, काही प्राण्यांना दोनच रंग दिसतात, काही प्राण्यांना अधिक रंग दिसतात. आपण जसं पाहतो तसंच विश्व आहे असा दावा करता येत नाही. शास्त्रज्ञ म्हणतात ते सांगतो, आधुनिक विज्ञान जे म्हणतात ते सांगतात. नीरव शांतता असेल, त्या शांततेमध्ये नीरवता असेल असं आपण म्हणतो. याच कारण आपल्याला जे डेसिबल्स ऐकू येतात खालचे आणि वरचे, त्याच्याही खालून आवाज असेल तर तो आपल्याला ऐकू येत नाही, त्याच्याही वरून आवाज असेल तर आपल्याला समजत. प्रकाश या नावाचा कोणताही पदार्थ नाही शास्त्रज्ञांच्या मते. प्रकाश सूर्याचा प्रकाश आपण तर ऐकतो, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर यायला किती सेकंद लागतात? 8 मिनिटं लागतात. 8 मिनिटात पृथ्वीचा प्रकाश, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येतो. पण शास्त्रज्ञ असं म्हणतात की प्रकाश या नावाची कोणतीही वस्तू नाही. जर काही असेल तर तरंग आहेत आणि ते तरंग एकमेकांना पुढे ढकलतात. आपल्याला जे दृश्य दिसतं ते दृश्य देखील तरंग स्वरूप आहे. ध्वनी या नावाचा कोणताही पदार्थ प्रत्यक्षात नाही, ध्वनी देखील तरंग स्वरूपच आहे. जो आघात होतो त्या आघातातून ध्वनी देखील जसा प्रकाशाचं तरंग रूपाने वहन होतं तसं ध्वनीचं देखील तरंग रूपाने वहन होतं. ते आपल्या कानाच्या पडद्यावर आपटलं की तिथं असलेल्या विशिष्ट यंत्रणेमुळे आपल्याला ऐकू येतं. ध्वनी हा खूप तुलनेनी कमी वेगाने जाणारा तरंग आहे आणि प्रकाश हा तुलनेनी खूप मोठ्या वेगाने जाणारा तरंग आहे. असं धरा की ध्वनी हा तरंग जर खूप वेगाने नेला तर तो प्रकाश होतो. जी इंद्रिय आहेत ती इंद्रिय ज्या प्रकाराने पाहू ऐकू शकतात त्यांच्यामध्ये देखील इंटरचेंज होऊ शकतो. ज्या वेगाने जो वेग आहे त्या वेगापेक्षा जर प्रकाश किरणांचा जो वेग आहे तो तर खूपच विलक्षण आहे. पण 100 फूट लांबीचं एक विमान ध्वनीच्या वेगाच्या काही पट वेगाने जर नेलं तर त्याची जी लांबी असते तर ती लांबी 10% कमी होते असं शास्त्रज्ञ म्हणतात. 10% कमी होते. ही 10% स्थिर पृथ्वीच्या तुलनेनी कमी झाल्यासारखी भासते. कारण इथं जी फुटपट्टी आहे 12 इंचाची, त्या 12 इंचाच्या फुटपट्टीने जर ती लांबी पोहोचली तर ती लांबी तेवढी नसते. पण त्या विमानातच फुटपट्टी ठेवलेली असेल तर ती तुलनेने तेवढीच कमी झालेली असते. म्हणून ती तिथं मात्र 100 फुटच करत. या विश्वाला साचपण किंवा सत्यपण आहे. एका स्थूल मानाने त्याचं सत्यत्व जरी असलं तरी देखील अंतर्तः त्याचं सत्यत्व नाही. एवढंच नव्हे तर स्थूल पदार्थ देखील स्थूल नाही. अणूच्या आत एवढी मोठी पोकळी असं शास्त्रज्ञ सांगतात. अणूची जी पोकळी आहे ती पोकळी जर फुटबॉलच्या मैदाना एवढी मोठी आणि जो मूळ कण आहे ज्याच्या भोवती ते प्रोटॉन फिरतात तर तो कण जर लिंबा एवढा असेल, लिंबाच्या बी एवढा असेल तर तो तिसणार नाही. तो फुटबॉल एवढा ठेवला तरीही दिसणार नाही.
ते असं म्हणतात की संसद भवन आहे एवढं जर मोठं अशी पोकळी केली तर भूभाव एवढा ते मधला कण दिसू शकेल. याचा अर्थ एवढी मोकळी जागा अणूमध्ये आहे तशा पद्धतीने इथून याच्या पलीकडचा सहज दिसायला पाहिजे, पण त्याचा जो विशिष्ट वेग आहे तो इतका आहे की आपण पाहू तेव्हा त्या क्षणाला तिचं फिरणारा पदार्थ असतो. तसं या पंख्याच्या पलीकडचं तुम्हाला स्वच्छ दिसत नाही, कारण प्रत्येक वेळेला दृष्टीच्या पुढे पातळ येतं, त्याच्यापेक्षाही प्रचंड वेगाने हे फिरतं असं शास्त्रज्ञ म्हणतात. म्हणून हे सगळं एक प्रकारे भ्रमासारखं आहे हे शास्त्रज्ञ देखील सांगतात, आधुनिक विज्ञान देखील सांगतं, फिजिक्स मेटाफिजिक्स देखील सांगतं असं मी वाचलं आणि इथेही तेच सांगितलेलं आहे. असं समजू नका की हे परमार्थिक ग्रंथ आहे म्हणून काहीतरी गप्पा मारलेल्या, तसं नाहीये. जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थितीच सांगितली जाते, त्याच्यावर ज्या तऱ्हेने आपण विश्वास ठेवतोय तो तसा नाहीये हे इथेही सांगितलं जात आहे आणि तिथेही सांगितलं जात आहे. नाना रंगी गजबजे जैसे इंद्रधनुष्य देखीचे तैसे निर्णतया आपजे आहे ऐसा. अनेक रंगांची गजबज जशी इंद्रधनुष्यामध्ये असते, पण इंद्रधनुष्य हा दृष्टी बनत आहे, तो खरा नाही प्रकाश वाहून आलेला असतो म्हणून इंद्रधनुष्य दिसत. ऐसे मी स्थितीची आहे वेळे कुलवी अज्ञानाचे डोळे, अशी विशिष्ट स्थिती की ज्या विशिष्ट स्थितीच्या वेळेला अज्ञानाचे असलेले आपले डोळे भुलतात. डोळ्याला भर पडते इंद्रधनुष्यामुळे, डोळ्याला भर पडते रूपामुळे, डोळ्याला भर पडते. मला आठवत आहे हे स्वामीजींच्या वरून ऐकत असताना स्वामीजी म्हणाले की त्यांच्या कोणत्या ओळखीतली किंवा नात्यातली मुलगी ती सांगत होती की बाळासाहेब मुंबईला मी नोकरीच्या निमित्ताने होते तेव्हा विशिष्ट वेळेला बस स्टॉपवर जाऊन उभी राहायची. हळूहळू असं होतं की त्या त्या वेळेला ते लोक पाहायची सवय लागत जाते. तसं त्यावेळेला चढणारे जे लोक त्याच्यातला एक तरुण मुलगा इतका चांगला दिसायला पुढेट पोशाख चांगला की मी न कळत त्याची वाट पाहायला लागले, रोज रोज पाहून त्याची वाट पाहायला लागली. आणि मग असे काही दिवस झाल्यानंतर सहजच त्याच्याबद्दल एक सॉफ्ट वापर निर्माण झाला. तसं म्हणते त्यांनाही आपल्याबद्दल होतोय असंही मला वाटायला लागलं असं ती स्वामीजींना सांगत. एके दिवशी कोणत्या तरी कारणाने चार पाच दिवस रजेवर होती आणि रजेनंतर बस स्टॉपवर जाऊन उभी राहिली आणि तिचे डोळे अर्थातच शोधत होते की तो मनुष्य दिसेल आपल्याला. आणि तो आलाच, आला आणि विचारलं त्याने की शाला चालू काय, तेव्हा अरे पाल्या हा कोकणला आपण एवढे शिकलेले ऑफिसमध्ये नोकऱ्यात हा आघाडी आपल्याला कोण मनुष्य एकदम मावळून गेला, शाला जातो काय असं विचारलं. नाना रंगी गजबजे जैसे इंद्रधनुष्य देखीचे. हा तर सरांची आठवण काढली पण सर दिसली नाही म्हणून तो विषय तेवढाच आता खिडकी उघडलेली दिसते. तो विषय ऐकल्यानंतर आळकर सर खाली आले आणि म्हणाले की प्रलय होतो. त्याच्याबद्दल एका जर्मन शास्त्रज्ञांनी म्हटलं की प्रलय होतो म्हणजे मोठमोठे स्फोट होतील, नद्या वाहतील, सगळीकडे पाणीच पाणी होईल आणि सगळे मरून जातील असं एवढं होईलच असं नाही असं एका शास्त्रज्ञांनी प्रवर्तन केला. त्यांनी असं म्हटलं की माणसाला जी विशिष्ट जाणीव दिली जगताच्या ज्ञानाची ती ऑफ झाली म्हणजे झालं பிரதர்
பிரதர் என்ன சார் पण हे शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या प्रबंधाबद्दल ते मला सांगत होते की प्रलय होण्यासाठी देखील फार मोठी घडामोडच व्हायला पाहिजे असं नाही. जगताचं ज्ञान तुमच्या बुद्धीत प्रकाशित होत असणार, एके दिवशी प्रकाशित होईन असं झालं तर जगत हे जगतासारखंच दिसणार नाही, संपलं सगळं असंही वाटून जाईल, असंही होऊन जाईल. म्हणून आम्हाला दिसणाऱ्या आमच्या दृष्टीच्या ज्ञानाप्रमाणे आम्ही या जगताकडे पाहतो. कित्येक काही काही पक्षी काय वटवा उदाहरणार्थ त्याला डोळे नाही आहेत, त्याचं काही अडत नाही. आपल्याला डोळ्याशिवाय कल्पना करवत नाही, पण त्याचं डोळे नसले तरी काही अडत नाही. ते आपल्यातूनच एक आवाज निर्माण करतं आणि अतिशय कमी अंतरावरून देखील येणारा आवाज ते ऐकू शकत. त्यामुळं जिथून आवाज मागे येत नाही तिथं पोकळी आहे हे समजून ते तिथून निघून जातात, ते भिंतीवर धडकत नाही. आम्हाला ज्या पद्धतीने विश्व भासत तसंच विश्व आहे असं नाही. एवढंच नाही तर हे झालंच नाही असं जरी म्हटलं तरी देखील याच्यावर विश्वास ठेवायला काही हरकत नाही. म्हणून अजातवाद देखील समर्थांनी दासबोधामध्ये अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुसती काय, तथापि तुला तुझ्या समाधानासाठी काही एक सांगतो असं म्हटलेलं आहे. ऐसे ही स्थितीची वेळे भुलवी अज्ञानाचे डोळे, अशा स्थितीच्या वेळेला जेव्हा अज्ञानाचे डोळे फुटतात, लाघवी हरी मेखळे लोकू जायचा, त्यावेळेला जसा बहुरूपी लाघवी लाघव करणारा तुमचा तुमची दृष्टी चोरतो, तुमच्या दृष्टीवर गळ टाकतो जसा. आणि हे होतं का तर हे होतं बरं का, मी आमच्या आत्याच्या यजमान आत्ते भरवतो म्हणून माझे आणि आत्याचे यजमान असे आम्ही गाणगापूरला गेलो होतो. तर सोलापूर ते गाणगापूर या दरम्यान दोन गमतीशीर गोष्टी आम्हाला दिसल्या. एक म्हणजे सोलापूर सोडल्याबरोबर तिकीट चेक करा, एक साधू बसलेला जटा वगैरे वर बांधलेल्या कसा तरीच होता, सगळ्यांना तिकीट मागितली तरी आपल्याला काही कर्तव्य नाही अशा रीतीनेच तो बसलेला होता. त्याला त्यांनी दंड पडेल म्हणून सांगितलं, तेव्हा त्यांनी खिशातून एक कापड काढलं रुमालासारखं ते सोडलं आणि एक दोन तीन शंभराच्या नोटा होत्या किंवा काय पन्नासच्या दहाच्या नोटा का असं काही दहा पन्नासच्या नोटा असतील, दोन ते तीनच अशा दिसल्या. आणि त्यांनी सांगितलेल्या रकमेची पावती फाडण्यासाठी त्या नोटांमधूनच त्यांनी असं मोजायला सुरुवात केली. तर अशा त्यांनी सांगितलं समजा 200 रुपये तर त्या 50च्या 4 नोटा त्यांनी त्याच्यातून काढून दिल्या, त्याच्या हातात होत्या त्या नोटा तशाच होत्या. नुसतं असं केल्याबरोबर 3-4 नोटा त्यांनी त्याला दिल्या, पावती घेतली. याच्या हातात पावती पडली आणि त्यांनी डायरेक्ट नोटा ठेवून दिल्या चेकरने आणि मग त्या परत आत घालायला म्हणून त्यांनी त्याची पिशवी उघडली, डायरी उघडली तर नोटा नव्हत्या, काहीच नव्हत्या. तो म्हणाला साधू म्हणाला दिले पैसे दिले, आमच्या सर्वांपेक्षा चेकर मी तिथं ठेवलेला होता, काय दृष्टी लाभ म्हणायचं काय म्हणायचं याला. त्याला ती विद्या तरी कोणती होती की त्या नोटा नुसत्या आशा केल्यावर बंडलातून जशा नोटा मोजतो तशा नोटा मोजून त्यांनी दिल्या आणि 2-3 नोटा तशाच त्याच्याकडे शिल्लक दिसले. आम्हाला फारच आश्चर्य वाटलं. त्याच्यानंतर गाडी कोणी वेळ झाली मुश्किल ना तो बाकावर एक दोन जण येऊन बसले जरा सरकार लोक सरकले बसले अजून दोन जण आले समोर बसले अजून दोन जण आले असे बाजूला उभे राहिले मग एकाने छोटी त्याची ब्रीफकेस मांडीवर घेतली आणि म्हणाला लावा 10 रुपयाचे 50 रुपये 50 रुपयाचे 250 रुपये 5 रुपये 25 रुपये असं बोलायला लागला आणि त्याच्याजवळ पत्ते होते ते पत्ते उलटे आधी टाकले सुटे टाकले त्याच्यातला बदामचा जो गोटू होता तो बदामचा गोटू म्हणाला हा बदामचा गोटू पालखा टाकल्यावर खायचा असे सगळे आणि 3 पत्ते 3 रांगा 9 पत्त्यांचा खेळ त्यांनी गोळा केले ज्या क्रमाने आणि मग टाकले तर समजत होत की तो गोटू कुठं असेल कोणी आधी लक्ष द्यायला तयार नव्हतं पण उभ्या राहिलेल्या एकाने पैसे दिले त्याला 10 रुपये आणि सांगितलं की इथं गोटू आहे निघाला तिथं गोटू 50 रुपये त्याला दिले कोणी 5 रुपये त्याला 25 रुपये दिले मग प्रवाशांपैकी एकाने 50 रुपये लावले गेले समजत होत कुठं गोटू आहे ते सुचायचं पण तो पत्ता उचलताना असा उचलायचा की गोटू नसता असते अशी जशी जादूगिरी करावी तशी जादूगिरी झाल्यासारखं विश्व झालं असं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचंय ऐसे की स्थितीची वेळे भुलवी अज्ञानाचे डोळे लाखवी हरी निकळे लोकू जायचा बहुरूपी जसं सोंग घेऊन किंवा काही कृत्या योजून जसं दृष्टी हरण करतो दृष्टी लाघव करतो आणि नसतीची शामिका व्योमी दिसे तैसी दिसो का तरी दिसणे ही क्षणा एका होय जाय नसलेली निळाई आकाशाला दिसते पण ते दिसणं देखील एका क्षणामध्ये पालटून जात तिचं निळाई नसतेच स्वप्नीही मानले लटिके तरी निर्वाहो का एक सारखे तेही आभास उभा क्षणिके रिता चिका स्वप्नातले पदार्थ जे खरे असतात ते स्वप्नात कुठं स्वप्नात खरेच वाटत असतात स्वप्न खोट हे स्वप्नात कळत नाही ते जर खोटे मागायचे तर स्वप्नात जेवून स्वप्नात पोट भरलंच नसतं त्या प्रकारे हा आभास आहे तो क्षणापुरता असला तरी एक प्रकारे खराच आणि नंतर खोटा देखता आहे आवडे घेऊ जायचे तरी नातुडे जैसा टिकू की जे माकडे जरा माझी माकड आहे माकडाने झाडावरून आपल्या स्वतःला पाण्यात पाहिलं देखता आहे आवडे घेऊ जायचे तरी नातुडे आणि माकडाला असं वाटलं की बरं झालं आपल्याला खेळायला असून एक माकड माकडच ते त्याला असं वाटलं की आपण एकटे होतो आपल्याला खेळायला अजून एक मिळावं म्हणून घेऊन जाण्यासाठी म्हणून त्याने प्रयत्न केला तर काहीच नाही देखता आहे आवडे घेऊ जायचे तरी नातुडे जैसा टिकू किजे माकडे जरा माझी टिकू किजे जे प्रतिबिंब माकडाच जसं पाण्यामध्ये दिसत पण आपण भांग पाडतो की नाही आपण भांग पाडतो कुठे गेलं की एकदा जरा कशा करता असं की अज्ञानातली भूमिकाही नीट वाटवावी म्हणून तरंग भृगू सांगी पडे विजूही नपुरे होडे आभासाशी तेणे पाडे होणे जाणे का एक वेळ तरंग भंगू सांडी पडे, लाटा होणं जाणं थांबेल एक वेळ, विजूही न पुरे होळे, विजेचा चमचमाट देखील एक प्रकारे पैसेला कमी पडेल, वीज एकदम लखन प्रकाश पाडते, संपूर्ण अंधारा होते तोही एक वेळ कमीच भासेल, या आभासाला आभासाशी तेणे पाडे होणे जाणे का, हे एक वेळ खोटे इतका हा विश्वाभास, त्याच होणं आणि जाणं हे अशा प्रकारचं विद्युतता माझी कान पाहिजे, विद्युत स्फुरणे कान पाहिजे जगा माझी, विद्युत स्फुरणाने मग जग का दिसत नाही, अति क्षणभरापुरता दिसत आणि परत नख उलट जास्तच अंधार पडल्यासारखं होत. खरं म्हणजे हा जो विश्वाभास आहे त्याचं येणं जाणं त्याच्यापेक्षाही जलद आहे, प्रत्येक क्षणाला बदलणारं हे विश्व आहे. जैसा ग्रीष्म शेषींचा वारा नेहमीचे समोर कि पाठीमोरा, ग्रीष्म म्हणजे काय, चैत्र वैशाख वसंत ज्येष्ठ आषाढ, नाही का, कसा वारा असतो, वारा आणि त्याच्यातून येणारा पाऊस हा समोरून येतोय का मागून येतोय कळत नाही, सगळ्या बाजूने वारा भरारत फिरतो. तैसी स्थिती नाही करू वरा भोर उपायया, हा परिवर्तनशील असल्यामुळं असा सगळीकडून निकडून निकडून सगळं सगळ्या बाजूने हा भववृक्ष चांगलाच दाटपणाने फुललेला असाच दिसत राहतो. एवं आदी स्थिती अंतू आदी ना अंतू स्थिती ना रूप ययासी आधी, आता कायसी कुंठा कुंठी उन्मळणी गा, आता त्याची उन्मळणी करण्यासाठी म्हणून कुंठायची काय गरज आहे, मुळातच हा नाहीये असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपुली अज्ञानासाठी नवता थाबला किरीटी, तरी आता आत्मज्ञानाच्या लाटी खांडे नका. आता याला तोडण्याचा विषय सुरू झाला, हा जर नाहीच आहे, हा जर नसेलच तर याला नाही करणं, आपल्या मनातून देखील हद्द पार करणं, आपल्या चित्तातून देखील याला तोडून टाकणं, हे आता कशाने शक्य आहे, त्या म्हणतात तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खांडे गा, आत्मज्ञानाच्या तलवारीने हा दूर सारावा, आत्मज्ञान रूपी तलवार चालवली की हा तुकडा समजा हा शिकतच राहत नाही. वाचून ज्ञाने विण एक उपाय करीती जितुके, ती कुंभसे अधिके रुठी ये, ज्ञानाशिवाय जेवढे जेवढे उपाय केले जातात त्या उपायांनी याच्यात अधिकाधिक गुंतलं जातं. मग किती खांदोखांदी याया येणावे पृथ्वी आधी, म्हणून मूळची अज्ञानाचे ही संयोग ज्ञाने उजळलं बघून. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुजिता मामृतकस्य सिद्धनम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.